भारतीय अर्थव्यवस्थेचा ज्यावेळी आपण आता विचार करतो त्यावेळी आत्तापर्यंतचा अनुभव आपला आहे की साधारणपणे 2015 सालच्या आसपास आपण ज्याला इन्फ्लेशन टार्गेटिंग म्हणतो की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सरासरीने महागाईची सरासरी पातळी ही 4% आसपास राहावी ह्या संदर्भातली धोरणात्मक काळजी घेऊन भारतीय रिझर्व्ह बँक पैसा धोरण आखेल आणि महागाईचं नियंत्रण करणं हे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पैसा धोरणाचं प्रमुख उद्दिष्ट राहील. हा जो अत्यंत मोठा धोरणात्मक बदल आपण जो केला त्या धोरणात्मक बदलापुढे आव्हान उभे करणारे दोन घटक हे सध्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बलवत्तर ठरत आहेत आणि त्याचा परिणाम एकूण राजकीय धोरण निर्मितीवरती आपल्याला होताना दिसतोय. पहिला
सॅम्पल कम्प्लीट, रेडी टू कंटिन्यू.